नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. संसदेचं रक्षण करताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि हुतात्म्यांना आज संपूर्ण देश श्रद्धांजली वाहत आहे. 2001 याच दिवशी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य आज संसद भवन संकुलात शहीद सुरक्षा कर्मचाऱ्यांना पुष्पांजली अर्पण करतील. काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा माजी राज्यपाल दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्ययात्रेला लातूर शहरातील देवघर या त्यांच्या निवासस्थानापासून आज सकाळी 9:30 सुमारास सुरुवात झाली. चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर लातूर शहराजवळील वरवंटी इथे सकाळी 11:30 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोकसभा सभापती ओम बिर्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्यासह अनेक नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. आशियातील सर्वात मोठं GCC म्हणजे जागतिक क्षमता केंद्र मुंबईत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकंदर 45,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. मुंबईत ब्रुकफील्ड कंपनी सुमारे 20,00,000 चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभारणार आहे. याबाबतचा करार लवकरच केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. झोपडपट्टीमुक्त मुंबई करून शहराला एक वेगळं रूप देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ध्येय असल्याचं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. आज विधानभवनात त्यांनी मुंबईतील अनधिकृत झोपडपट्ट्यांचा विषय मांडला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत अनधिकृत झोपडपट्ट्या वाढत असून या प्रकाराला लगाम लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचे 15,158 पदं रिक्त असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय शिक्षकांच्या स्थानांतराला अनुमती दिली जाणार नाही असं ते म्हणाले. सरकारनं या रिक्त जागा मर्यादित कालावधीत भराव्यात अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. परभणी जिल्हा बँकेतील 152 पदांच्या भरतीला 2022 मंजुरी देण्यात आली असून ही भरती IBPS मार्फत पारदर्शक पद्धतीनं होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकार मंत्री पाटील बोलत होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली काल नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. शासनानं जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी भरली जातील अशी घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधी सूचनेवर भरणे यांनी ही माहिती दिली. नाशिकमध्ये 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील 1,800 झाडं तोडण्यावर पुण्यातील हरित लवादानं काल स्थगिती दिली. कायदेशीर प्रक्रिया राबवल्याशिवाय एकही झाड तोडू नये असे आदेश हरित लवादानं नाशिक महापालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील वकील श्रीराम पिंगळे यांनी यासंबंधी पुणे हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती, त्यावर लवादानं हा निर्णय दिला. उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहांकरता 1,200 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेनं शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, अशा योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारं साहित्य तसंच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असंही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. स्क्वॅश विश्वकप स्पर्धेत चेन्नई इथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारतानं जिंकून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आता भारताचा सामना उपांत्य फेरीत गतविजेत्या इजिप्तशी होईल, तर जपानचा सामना उद्या अव्वल मानांकित हाँगकाँग आणि चीनशी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00.